चैप्टर 4 पाठ 4 एक्सरसाइज 2 स्वाध्याय 2 वाचूया आणि ऐकूया.
नमस्ते.
नमस्ते.
मी आरती, आरती बात्रा. मी कोथरूडला राहते, एका छोट्या खोलीत. मी विद्यापीठात PhD करत आहे.
बर, मग?
मी पंजाबी आहे, पण सध्या मराठी शिकते आहे. आता मला थोडं थोडं समजतं. मला पुणे खूप आवडतं, छान शहर आहे.
आहेच. मग?
माझे आई वडील लुधियानात राहतात, ते म्हातारे आहेत. आता ते पुण्यात माझ्याकडे राहणार आहेत, पण माझी खोली छोटी आहे.
मग?
मी त्यांच्यासाठी मोठं घर शोधत आहे. आज टाइम्समध्ये तुमच्या घराची जाहिरात आहे.
आहे. मग?
मग? मग काही नाही, जाहिरात छान आहे, येते मी. नमस्कार.
एक्सरसाइज 3 स्वाध्याय 3 खालील उत्तरे ऐकूया आणि त्यापुढील तक्ता भरूया.
माझ्याबद्दल थोडेसे.
मी मुस्तफा खान. मी मुंबईचा. माझी मातृभाषा मराठी आहे. मी अभिनेता आहे आणि मी क्रिकेट ही खेळतो. मी अविवाहित आहे.
माझं नाव सौगरिका दास आहे. मी कोलकात्याची. माझी मातृभाषा बंगाली आहे. सध्या मी दिल्लीत राहते. मी विवाहित आहे आणि मला एक मुलगी आहे. मी इंजिनियर आहे, पण सध्या मी पूर्ण वेळ गृहिणी आहे. माझी मुलगी अजून लहान आहे. वाचन आणि कम्प्युटरवर काम करणं हे माझे छंद आहे.
माझं नाव नवीन पटेल. मी गुजरातचा. माझी मातृभाषा गुजराती आहे. अजून माझं लग्न झालेलं नाही. मी व्यापारी आहे. माझं अहमदाबादमध्ये तयार कपड्यांचं दुकान आहे. माझा एक छंद आहे, खाणं. माझे मित्र तर मला खादाडच म्हणतात. जिलबी, फाफडा आणि पिझ्झा मला खूप आवडतो.
मी सुंदर नायर. ही माझी बायको लता. आम्ही केरळचे आहोत. माझी मातृभाषा मल्याळम. आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला 2 मुलं आहेत. आमचा मोठा मुलगा शेतकरी आणि मुलगी शिक्षिका आहे.
एक्सरसाइज 13 स्वाध्याय 13 नाव नोंदणी.
नमस्कार. मला जर्मन भाषा शिकायची आहे.
तुमचं नाव काय?
मी समर.
तुमचं आडनाव काय?
गोयल.
तुम्ही कुठे राहता?
नाशिकमध्ये.
तुमचा दूरध्वनी क्रमांक?
09767564598.
एक्सरसाइज 20 स्वाध्याय 20 ऐकूया आणि वाचूया.
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो, कोण बोलताय?
आपण कोण बोलताय?
हो मी.
कोण मी?
ओळखलं नाहीत?
नाही. कोण आपण?
गोखले.
कोण?
माझं आडनाव गोखले.
अच्छा, गोखले. होय, बोला बोला, काय काम आहे?
काय
नाही, काम काय?
अहो, आपण गोडबोले का?
नाही, गोखलेच.
काय?
हो, माझं पण आडनाव गोखलेच, गोडबोले नाही.
अरे वा, गंमतच आहे. तुम्ही गोखले आणि मीही गोखले.
अहो, तुमचा चुकीचा क्रमांक लागलेला दिसतोय. ठीक आहे, या निमित्ताने ओळख तर झाली.
तुम्ही नाशिकचे का?
नाही नाही नाही, आम्ही पुण्यातले, ते मिठाईवाला गोखल्यांच्या नात्यातले.
हो, बरं आहे मग. नमस्कार.
नमस्कार. नमस्कार गोखले.